एका गावात सोमिलक नावाचा एक कोष्टी होता. तो मोठा कुशल विणकर होता. तो उंची भरजरी कापड विणित असे. इतर कोष्टी मात्र जाड भरड कापड विणून मोठे श्रीमंत झाले होते. पण सोमिलक मात्र दरिद्रीच होता. कसा तरी रखडत प्रपंच चालवित होता. काय करावं त्याला समजेना. खूप विचार करून त्यानं ठरवलं, खूप पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या गावालाच गेलं पाहिजे. इथं राहण्यात काही अर्थ नाही. असा विचार करून तो दुसऱ्या गावाला गेला. पण तिथे जाऊन सुद्धा त्याला भरपूर पैसे मिळेनात. तो अगदी वैतागून गेला. असलं दरिद्री जीवन जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करावी असं त्यानं ठरवलं. आत्महत्या करण्याचा निश्चय करून तो एका वडाच्या झाडाजवळ गेला. दोरीचं टोक झाडाच्या फांदीला बांधलं, दुसऱ्या टोकाला फास तयार केला आणि तो गळ्यात अडकवून जीव देणार तो आकाशात देव प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, सोमिलका, आत्महत्या करू नकोस. तुला पैसे मिळणे न मिळणे माझ्याच हातात आहे. तुझे कष्ट पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे असेल ते माग. सोमिलक म्हणाला, मला खूप पैसे हवेत देवा. तेव्हा देव म्हणाला, अरे तुला खूप धनाची आवश्यकताच नाही. ज्या धनाचा उपभोग घेता येत नाही किंवा त्याचे दानही करता येत नाही त्या धनाचा काय उपयोग आहे तुला. ते काही नाही, तू माझ्यावर प्रसन्न झाला असशील तर मला हवे ते देणार असशील तर मला भरपूर धन दे. सोमिलकानं असा हट्ट धरला असता देव म्हणाला, ठीक आहे, तू ज्या गावातून आलास त्याच गावात परत जा. तिथे दोन व्यापारी राहतात. एकाचं नाव गुप्तधन आहे आणि दुसऱ्याचे नाव उपभुक्त धन आहे. त्यांच्याकडे जा आणि ते कसे वागतात ते पहा. मग तुला त्यापैकी कुणासारखे व्हावेसे वाटते ते सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन. असं सांगून देवादृश्य झाला. सोमिलकाला अतिशय आनंद झाला. तो पुन्हा त्या गावात गेला. बरीच शोधाशोध करून तो गुप्तधनाच्या घरी गेला. सोमिलकाला पाहताच गुप्तधन एखाद्या कुत्र्याप्रमाणे त्याच्यावर खेकसला. फार टाकून बोलला. पण तिकडे लक्ष न देता सोमिलक अगदी मुकाट्यानं तिथेच ओसरीवर बसून राहिला. जेवायची वेळ झाली. त्या गुप्तधनाच्या बायकोनं जेवणाचं ताट आणून सोमिलकापुढं आदळलं. मुलानं पाण्याचा तांब्या आणून दणकन आदळला. अशा प्रकारे त्या घरातल्या प्रत्येकानं सोमिलकाचा अपमान केला. सोमिलकानं ते सारं नीट पाहून घेतलं. काही बोलला नाही. रात्री तिथेच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमिलक उपभुक्त धनाच्या घरी गेला. तिथे निराळाच प्रकार होता. त्या घरातल्या सर्वांनी मोठ्या प्रेमानं स्वागत केलं. मोठ्या आग्रहानं त्याला भोजन दिलं. सर्वांनी त्याच्याशी मोठ्या प्रेमानं गप्पा गोष्टी केल्या. रात्री त्याची झोपण्याची उत्तम व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सेवक खूप धन घेऊन त्या उपभुक्त धनाकडे आले आणि त्याला म्हणाले, महाराजांची आज आपल्यावर कृपा झाली असून आपल्याला देण्यासाठी हे धन दिले आहे. उपभुक्त धनाला हे अचानक धन मिळालेलं पाहून सोमिलकानं विचार केला, गडगंज पैसा असतानाही पैसा संपेल म्हणून अतिथीचा अपमान करणाऱ्या कद्रुवृत्तीच्या गुप्तधनापेक्षा धनाचा योग्य प्रकारे उपभोग घेणाऱ्या अतिथी सेवा करणाऱ्या या गरीब उपभुक्त धनाची किंमत फार मोठी आहे. देवानं मला उपभुक्त धनच करावं. गुप्तधन कुणालाही करू नये. सोमिलकाची ही इच्छा पाहून देवानं त्याला उपभुक्त धन केलं. मुलांनो लक्षात ठेवा, धन हे दानासाठी आणि उपभोगासाठी असतं. यातलं काहीच घडत नसेल तर पैसा असला काय आणि नसला काय सारखंच. नुसती पैशाची श्रीमंती उपयोगी नाही, मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती.